आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे सी जोसेफ विजय यांनी घेतली शपथ. जलसंधारण ही जनचळवळ बनणं गरजेचं असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. 17 आणि 18 मे रोजी नागपुरात जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि मार्च महिन्यापासून राज्यभरात उष्माघाताच्या 229 रुग्णांची नोंद. दोघांचा मृत्यू झाल्याची आरोग्य विभागाची माहिती. आता सविस्तर बातम्या. तमिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपट सृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेने येत्या बुधवारी 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंत बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे. विदर्भाला शेतकरी आत्महत्या मुक्त करण्यासाठी तसंच इथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. विदर्भात जलसंधारणाचे काम करणाऱ्या पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. याप्रसंगी काटोलचे आमदार चरणसिंह ठाकूर, वरुड मोर्शीचे आमदार उमेश यावलकर उपस्थित होते. दिनांक 17 मे रोजी दुपारी 4 वाजता सिव्हिल लाईन्स इथल्या डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत शेतकरी आत्महत्या मुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय या विषयावर मंथन केलं जाणार आहे. तर 18 मे रोजी सकाळी 10 वाजता रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित जलक्रांती परिषदेत संस्थेच्या 25 वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेतला जाणार असून विदर्भातील तामसवाडा पॅटर्नसारख्या यशस्वी जलसंधारण प्रयोगांवर चर्चा होईल. या परिषदेला पाणी फाउंडेशनचे संस्थापक अमीर खान, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर आणि सचिव मकरंद अनासपुरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं जलपर्व, जलक्रांती, कृषी कल्याण आणि कॉरिडॉर्स ऑफ वॉटर सिक्युरिटी या महत्वपूर्ण पुस्तकांचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते केलं जाईल. नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीतलं महत्वपूर्ण योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील चिटणवीस सेंटर इथल्या बनियान हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. संशोधन, वकिली आणि विकास या माध्यमातून सार्वजनिक जीवनाला नवी दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्व चा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवून आणण्यातील गौरवशाली भूमिका आणि लोककल्याणाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणासाठी गडकरी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याच कार्यक्रमात डॉ कपिल चांद्रायण लिखित सामान्यातील असामान्य भाऊसाहेब या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. AIOCD अर्थात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसंच कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक स्पर्धेविरोधात 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद पुकारला आहे. केंद्र सरकारनं इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीबाबत सूचना जारी केली होती, परंतु त्याचे अद्याप कायद्यात रुपांतर झालेले नसतानाही देशभरातील सर्रासपणे ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं ऑनलाईन औषध विक्रीस स्थगिती सुद्धा दिलेली आहे. यासंदर्भात सरकारनं देखील ऑनलाईन औषध विक्रीवर प्रतिबंध आणण्याची मागणी संघटनेनं केली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधील खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. राज्यातील इंग्रजी, हिंदी, उर्दू, तमिळ सह सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यात आलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीनं परिपत्रक जारी केलं असून नवीन शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीचे धडे शिकवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी, मराठीचं ज्ञान वाढावं, तसंच स्थानिक संस्कृती आणि परंपरेची ओळख व्हावी या उद्देशानं शासनानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. रेल्वे भरती मंडळामार्फत सहाय्यक लोको पायलट पदासाठी 11,127 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयानं या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली असून देशभरातील 17 रेल्वे झोनमध्ये ही भरती होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 मे पासून सुरू होणार असून उमेदवारांना 14 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्यात वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून गेल्या 2 महिन्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 1 मार्च ते 9 मे या कालावधीत राज्यभरात उष्माघाताचे 229 रुग्ण आढळले असून त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. याशिवाय आणखी 3 संशयित मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानानं वारंवार 40 ते 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक 79 रुग्णांची नोंद छत्रपती संभाजीनगर इथं झाली. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात 29 रुग्ण आढळले आहेत. अमरावती इथं 12, बुलढाणा इथं 11 तर गडचिरोली इथं 8 रुग्णांची नोंद झाली आहे. तीव्र उष्णतेमुळे बाहेर काम करणारे मजूर, डिलिव्हरी आणि मार्केटिंग कर्मचारी, वाहतूक पोलीस, रस्ते कामगार तसंच दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. हवामान. अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या देखील बुलढाणा, अकोला आणि अमरावती इथं वादळाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता खासगी हवामानशास्त्र संस्था स्कायमेटनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 मेला विषुववृत्तीय प्रदेशाजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. 15 वर्षाखालील गटात 30 ते 33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझकस्तानच्या आयझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला तर 37, 40, 43, 46 आणि 58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीरसिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे सी जोसेफ विजय यांनी घेतली शपथ. जलसंधारण ही जनचळवळ बनणं गरजेचं असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. 17 आणि 18 मे रोजी नागपुरात जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी आणि मार्च महिन्यापासून राज्यभरात उष्माघाताच्या 229 रुग्णांची नोंद, 2 जणांचा मृत्यू झाल्याची आरोग्य विभागाची माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.